दोस्तांनो, आपल्या सगळ्यांनाच पावसात भिजायला खूप आवडतं, पण हा पाऊस येतो कुठून? ढगातून. आणि या ढगांना आवडतं काय बरं? उत्तर आहे झाड. झाडच जर नसतील तर हा पाऊस रुसेल.